प्रकटीकरण अध्याय 15। नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले। सात पीडा घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले। या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला। मग जसा काय अग्नी मिश्रित काचेचा समुद्र, असे काही माझ्या दृष्टीस पडले। त्या काचेच्या समुद्रावर श्वापदापासून, त्याच्या मूर्तीपासून व त्याच्या नामसंख्येपासून जय मिळवणारे लोक हातात देवाच्या वीणा घेऊन उभे राहिलेले दृष्टीस पडले। ते देवाचा दास मोशे याचे गीत व कोकऱ्याचे गीत गाताना म्हणतात,
हे सर्व सत्ताधारी प्रभू देवा, तुझे कृत्य थोर व आश्चर्यकारक आहे। हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत। हे प्रभो, तुला कोण भिणार नाही, तुझ्या नावाचा महिमा कोण करणार नाही, कारण पवित्र असा काय तो तूच एक आहेस।
आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत म्हणून सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या समोर नमन करतील।
नंतर मी पाहिले, तो साक्षीच्या मंडपाचे स्वर्गातील मंदिर उघडले आणि स्वच्छ व तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केलेले व उरांवरून सोन्याचा पट्टा बांधलेले असे सात पीडा घेतलेले ते सात देवदूत त्या मंदिरातून बाहेर आले। त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणाऱ्या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांस दिल्या। तेव्हा देवाचे तेज व पराक्रम यांपासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या सात पीडा संपेपर्यंत कोणाच्याने मंदिरात जावले नाही।